सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे चाहता। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे।